प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता. त्याच्याद्वारे सर्व झाले आणि झाले असे काहीच त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते.
मित्र हो, नमस्कार. शुभवार्ता ऐकण्यासाठी या. ह्या चित्रमय पुस्तकाकडे काळजीपूर्वक पहा व ऐका. तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळी संगीताचा आवाज ऐकाल त्यावेळेस चित्रमय पुस्तकातील पुढचे पान उलटा. चित्र पहिले. प्रारंभी केवळ देवाचे अस्तित्व होते आणि सर्वत्र काळोख होता. देव उत्तम आहे व तो सर्व गोष्टींवर सत्ता करतो. तुम्ही जे हे पहिले चित्र पाहत आहात त्यामध्ये देवाने जग उत्पन्न केले व प्रकाश होवो अशी आज्ञा केली. अंतराळ निर्मिण्यासाठी त्याने जलाचे विभाजन केले. दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य व रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र यांची निर्मिती केली. चित्र दुसरे. ह्या चित्रातील पुस्तकाला पवित्र शास्त्र असे संबोधितात. हे देवाचे वचन आहे व ह्यातून ते आपल्याला देवाविषयी व देवाच्या मार्गाविषयी माहिती देते. सर्व मानवावर देव खूप प्रीती करतो. देवापासून आपण विभक्त केले गेलो, परंतु पवित्र शास्त्र त्याच्याबरोबर पुन्हा एक होण्याविषयीचा मार्ग प्रगट करते. पवित्र शास्त्रातील ह्या सर्व कथा सत्य आहेत. चित्र तिसरे. देवाने त्याच्या शब्दाने सर्व काही उत्तम बनवले. त्याने जमिनीला व पर्वतांना आकार दिला. त्याचप्रमाणे समुद्र व नद्यांची देखील रचना केली. पाण्यातील मासे, अंतराळातील पक्षी, सर्व प्राणी इत्यादी सजीव गोष्टींची त्याने निर्मिती केली. देवाने जे जे निर्मिले ते उत्कृष्ट होते. त्याने जे निर्मिले त्याविषयी तो संतुष्ट झाला. चित्र चौथे. ज्याला आदाम संबोधितात व जिला हवा संबोधितात त्या पहिल्या मानवाला त्याने तयार केले. त्याने जे जे निर्मिले होते त्यावर त्याला अधिकार दिला. ते देवाचे मित्र होते आणि ज्या बागेमध्ये ते राहत होते त्यात ते त्याच्याशी संभाषण करीत असत. एका विशिष्ट झाडाच्या फळाव्यतिरिक्त इतर सर्व फळे खाण्याची देवाने त्यांना परवानगी दिली. डावीकडच्या चित्रात मना केलेल्या झाडाचे फळ खाऊन ते आज्ञाभंग करीत असताना तुम्ही पाहत आहात त्यांनी पाप केले व देवाबरोबरची त्यांची सहभागिता संपुष्टात आली. उजव्या बाजूच्या चित्रात आदाम व हवेला बागेबाहेर काढून टाकून देवाने त्यांना कशी शिक्षा केली ते पहा. त्यावेळेपासून अन्न मिळवण्यासाठी सर्व लोकांना कष्ट करायला लागत आहेत व यातना, आजार, मृत्यू यांचा अनुभव येत आहे. Thank you. चित्र पाचवे. आदाम व हवेला दोन मुले होती. त्यांची नावे काईन व हबेल अशी होती. हबेलाविषयी काईनाला द्वेष वाटला व त्याने एके दिवशी हबेलाला मारून टाकले. देवाने आदाम व हवेला ज्याप्रमाणे शिक्षा केली त्याप्रमाणे काईनालाही त्याने शिक्षा केली. आम्ही आदाम व हवेचे वंशज आहोत आणि म्हणून आम्ही देखील पाप केले आहे. आमच्या पापामुळे आम्ही शिक्षेस पात्र होतो आणि पाप आपल्याला देवापासून वेगळे करते.
चित्र सहावे. अनेक वर्षे गेली. आदामाचे अनेक वंश वाढत गेले. हे लोकही पापी होते. त्यांनीही देवाची अवज्ञा केली. मानवाचे पाप इतके वाढले की देवाने त्यांचा जलप्रलयाद्वारे नाश करण्याचा निर्णय घेतला. देवावर प्रीती करणारा व त्याची आज्ञा पाळणारा असा केवळ एक माणूस होता. त्याचे नाव नोहा. तो आणि त्याचे कुटुंब वाचावे म्हणून देवाने त्याला एक मोठे जहाज बनविण्यासाठी सांगितले. जहाज तयार करण्याच्या कालावधीत नोहाने सर्वांना देवाच्या नीतिमत्वाविषयी उपदेश केला. जलप्रलयापासून वाचण्यासाठी आणि वाईट मार्गातून दूर होण्यासाठी नोहाने दिलेल्या इशाऱ्यावर लोकांनी विश्वास ठेवला नाही. चित्र सातवे. देवाच्या आज्ञेप्रमाणे नोहाने प्रत्येक जातीचे प्राणी आणि पक्षी जहाजात ठेवले. जहाजात नोहा, त्याची बायको, त्याची तीन मुलं आणि त्यांच्या बायका यांनी प्रवेश केला. नंतर देवाने जहाजाचे दार बंद केले. जमिनीतून आलेल्या पाण्याने व त्याने पाठविलेल्या जोराच्या पावसाने पृथ्वीवर जलप्रलय झाला. कोणी वाचण्यासाठी खूपच उशीर झाला होता. जहाजामध्ये असलेला नोहा व त्याचे कुटुंब सुरक्षित होते. पण जहाजाबाहेर जे कोणी होते ते सर्व बुडाले. देवावर विश्वास ठेवल्याने व त्याची आज्ञा पाळल्याने नोहा व त्याचे कुटुंब वाचले. चित्र आठवे. अनेक वर्षे लोटली आणि नोहाच्या वंशाचे रूपांतर अनेक जमातीमध्ये झाले. देवावर प्रीती करणारा व त्याची आज्ञा पाळणारा अब्राहम हा एक माणूस होता. देवाने अब्राहमाला असे वचन दिले की त्याचे वंश श्रेष्ठ लोक बनतील. अब्राहम व त्याची बायको सारा यांना मुलं नव्हती, पण तरीही त्यांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. ते दोघे वृद्ध झाले त्यावेळेस त्यांना मुलगा झाला. त्यांनी त्याला इसहाक असे संबोधिले. असे हे चित्र दाखविते. जगाचे तारण करण्यास आलेल्या येशूचे अब्राहम आणि इसहाक हे पूर्वज होते.
चित्र 90. अब्राहमाचे वंशज श्रेष्ठ बनले व त्यांना इस्रायल असे म्हणण्यात आले. मोशे हा अब्राहमाच्या वंशातील होता. तो देवावर प्रीती करणारा व आज्ञापालन करणारा होता. मोशेला एक दिवस देवाने पर्वतावर बोलाविले आणि लोकांना शिकवण्यासाठी त्याचे नियम दिले. मोशे दगडी पाटीवर लिहिलेले देवाचे नियम पर्वतावरून घेऊन येताना ह्या चित्रात दिसतो. प्रत्येकाने त्याची आज्ञा पाळावी असे देवाला वाटते. चित्र 10. मोशेला देवाने दिलेल्या काही आज्ञा येथे आहेत. सत्य देवावर प्रीती करावयास व आज्ञा पालन करावयास ह्या आज्ञा आपल्याला शिकवतात. मूर्तीला किंवा प्राण्यांच्या प्रतिकृतीला अथवा इतर कोणत्याही गोष्टींची आपण उपासना करू नये हे आपण डावीकडच्या वरच्या चित्रात पाहतो. सत्य देवाची म्हणजेच निर्माणकर्त्या देवाची आपण उपासना केली पाहिजे. नंतरच्या चित्रात देवाची एकत्रितपणे आई वडील व मुले उपासना करीत असताना आपण पाहतो. उपासनेसाठी आठवड्यातील एक दिवस वेगळा करावा. नंतरच्या चित्रात मुलांनी आई वडिलांना मान द्यावा व त्यांची आज्ञा पाळावी. चित्रातील खालच्या बाजूत डावीकडे आम्ही खून करू नये असे देवाची आज्ञा सांगते. नंतरच्या चित्रात दुसऱ्या व्यक्तीची बायको आपण घेऊ नये आणि शेवटच्या चित्रात दुसऱ्याच्या वस्तूची चोरी आपण करू नये व तिचा लोभ धरू नये. देवाचे नियम आपण पाळावे अशी देवाची आज्ञा होती. चित्र 11. देवाची आज्ञा मोडल्यामुळे मानव जेव्हा पाप करीत असे त्यावेळी कोकऱ्याचे बलिदान त्याला करावे लागे. दोषी मनुष्याच्या जागेवर कोकरा मरत असे. कोकरा हा देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे प्रतीक होता. येशू येणार होता व सर्व लोकांच्या पापाबद्दल देवाला बलिदान म्हणून मरणार होता. सर्व जगाचे पाप दूर करणारा तो देवाचा कोकरा आहे. वधस्तंभावर मृत्यू पाहून आपल्या पापासाठी येशूने बलिदान केले. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तुमच्या पापाची कबुली करा. पश्चाताप करा. पापापासून दूर व्हा. देव तुम्हाला क्षमा करेल. चित्र 12. येशू ख्रिस्त कसा जन्मला हे आता ऐकूया. खूप वर्षापूर्वी देवाने तारणारा पाठवण्याचे वचन दिले. डाव्या चित्रात मरिया नावाच्या तरुण स्त्रीकडे स्वर्गातून देवदूत आलेला आपण पाहतो. मरिया ही योसेफाची वाग्दत्त वधू होती. देवदूताने तिला सांगितले की देवाचा आत्मा तिच्यावर येईल व ती गरोदर राहील. त्या बाळाला येशू संबोधावे. उजवीकडच्या चित्रात तुम्ही तसे पाहता. योसेफाच्या ही स्वप्नात देवदूत प्रगटला. देवदूत म्हणाला, योसेफा, मरियेला बायको करून घेण्यासाठी घाबरू नको. देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे ती गरोदर आहे. बाळाचे नाव येशू ठेव, ज्याचा अर्थ तारणारा असे आहे. मानवाला त्यांच्या पापापासून तो सोडविल. योसेफाने देवाचे आज्ञापालन केले. बाळ जन्मेपर्यंत तो मरिये शेजारी झोपला नव्हता. चित्र 13. बेथलेहेम गावी योसेफ व मरिया यांना जावे लागले. गावात माणसांची खूप गर्दी होती, त्यामुळे तेथे अजिबात जागा नव्हती. त्यांना गोठ्यात राहावे लागले. त्या ठिकाणी मरियेने येशू बाळाला जन्म दिला. त्या रात्री काही धनगरांना देवदूत प्रगट झाला. जवळच शेतामध्ये हे धनगर आपल्या मेंढरांना राखीत होते. देवदूताने त्यांना बेथलेहेमात झालेला येशूचा जन्म सांगितला. त्यानंतर आकाशात अनेक देवदूत देवाची स्तुती करीत व गीत गात प्रगटले. तारणाऱ्याला पाहण्यासाठी ते धनगर गेले.
चित्र 14. 12 वर्षाचा येशू आपण ह्या डावीकडच्या चित्रात पाहतो. इस्रायली शिक्षकांची व पुढाऱ्यांशी तो देवाविषयी बोलत आहे. तो त्यांचे ऐकत आहे, प्रश्न विचारत आहे. त्याच्या देवाविषयी ज्ञानाबद्दल ते आश्चर्यचकित झाले. येशू तरुण झाल्यावर लोकांना देवाविषयी शिकवित असलेला या दुसऱ्या चित्रात दिसत आहे. काही लोकांनी त्याच्या शिकवणीवर विश्वास ठेवला व त्याचे आज्ञापालन केले. दुसऱ्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही व ते त्याच्या विरुद्ध झाले. येशूवर विश्वास ठेवून त्याचे अनुसरण करावे अशी देवाची इच्छा आहे. चित्र 15. येशूला चमत्कार करण्याचे सामर्थ्य होते असे या चित्रात दिसते. डावीकडे जो जन्मांध होता त्याला येशूने स्पर्श केला आणि त्या व्यक्तीला दृष्टी आली. लहान मुलीला मृत्यूतून उठवत असताना तिचे आईवडील पाहत आहेत असे मधल्या चित्रात आपण पाहतो. आणि शेवटी पाण्यावर चालताना आपण येशूला पाहतो. नावेमध्ये असणाऱ्या त्याच्या शिष्यांकडे तो जात आहे. तो देवाचा पुत्र आहे हे दाखविण्यासाठी येशूने अनेक प्रकारचे चमत्कार केले. आपल्याला सहाय्य करण्यास येशूचे सामर्थ्य शक्तिमान आहे.
चित्र 16. येशूने अनेक आश्चर्यकारक गोष्टी केल्या व अनेक लोकांनी त्याला अनुसरले. येशू प्रेमळ होता. त्याने देवाच्या मार्गाविषयी शिकवले व आजारांना आरोग्य दिले. हरवलेल्या पापी लोकांना वाचवण्यासाठी तो या जगात आला. तरीही येशू जेव्हा म्हणाला, तुम्ही पापाने भरलेला आहात, त्यावेळी दुष्ट लोकांनी येशूचा द्वेष केला. येशूचे द्वेष्टे पुढारी लोक होते, येशू हा देवाचा पुत्र आहे असा त्यांनी विश्वास ठेवला नाही। त्यांनी त्याला पकडले व त्याच्याविषयी खोटे सांगून त्याला मारले। त्यांनी त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुगुट ठेवला, त्याच्यावर ते थुंकले व त्याचा त्यांनी उपहास केला। परंतु येशूने त्यांचा प्रतिकार केला नाही। त्याच्याविषयी असे घडणार हे त्याला माहीत होते। त्याने दुष्ट मनुष्यांना त्याला जखमी करण्यासाठी व मारून टाकण्यासाठी परवानगी दिली। मानवाच्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी, देवाला बलिदान करण्यासाठी त्याला यावे लागले। चित्र 17 लाकडी वधस्तंभावर ख्रिस्ताला खिळण्यात आले, वधस्तंभ जमिनीवर उभा करण्यात आला व येशू मरेपर्यंत त्याला त्यावर लटकवण्यात आले। येशू बरोबर आणखी 2 गुन्हेगारांना वधस्तंभी देण्यात आले। अशा क्रूर पद्धतीने गुन्हेगारांना मारण्याची त्या काळात पद्धत होती। परंतु कोणतीही अयोग्य गोष्ट येशूने केली नव्हती। सर्वांच्या पापाविषयी त्याने स्वतःचे बलिदान केले। आपण सर्वांनी पाप केले आहे व आपल्या पापासाठी आपण मृत्यू स्वीकारायला पाहिजे। परंतु आपण ज्या शिक्षेस पात्र होतो ती शिक्षा येशूने स्वीकारली। आपण आपले पाप कबूल केले आणि खरोखरच आपण पापापासून दूर गेलो तर देव आपली क्षमा करतो। ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवा म्हणजे तुमचे तारण होईल। चित्र 18 ख्रिस्ताच्या शत्रूंना असे वाटते की त्यांनी त्याला नष्ट केले, पण तसे घडलेच नाही। येशूच्या मृत्यूनंतर त्याच्या शिष्यांनी त्याचे मृत शरीर गुहेमध्ये ठेवले, मोठ्या दगडाने गुहेचे प्रवेशद्वार बंद केले। 2 दिवस झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी येशू मृत्यूमधून उठला। ज्यावेळी काही स्त्रिया कबरेकडे आल्या त्यावेळी दगड बाजूला केलेला व येशू तेथून गेलेला त्यांना आढळला। तेथे 2 देवदूत होते व येशू जिवंत आहे असे त्यांनी सांगितले। ते म्हणाले, तो येथे नाही, तो उठला आहे। तो जेव्हा मृत्यूतून उठला त्यावेळी अनेक प्रमाणांनी तो देव आहे असे त्याने सिद्ध केले। येशू आजही जिवंत आहे। मृत्यूपेक्षा व सैतानापेक्षा तो शक्तिमान आहे। चित्र 19 येशू मृत्यूतून उठल्यानंतर त्याच्या अनेक मित्रांनी शिष्यांनी त्याला पाहिले। ते त्याच्याशी बोलले, त्यांनी त्याच्याबरोबर जेवणही केले। येशू पुन्हा जिवंत झाला आहे यावर येशूच्या शिष्यांपैकी थोमा नावाच्या शिष्याने विश्वास ठेवला नाही। तो म्हणाला, त्याच्या खिळ्याने झालेल्या जखमा पाहीपर्यंत व त्याला स्पर्श करेपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही। येशू येतो व थोमाला त्याच्या जखमा दाखवताना आपण पाहतो। थोमाला त्यामुळे कोणताच संशय राहिला नाही। येशूच्या पायाशी तो पडला व म्हणाला, माझा प्रभू व माझा देव। येशू म्हणाला, जे मला न पाहता माझ्यावर विश्वास ठेवतात ते धन्य होय। सहावे. मृत्यूतून उठल्यानंतर 40 दिवसांपर्यंत येशू अनेक जणांना प्रगट झाला. तो जिवंत होता हे अनेक जणांनी पाहिले. स्वर्गीय पित्याकडे जाण्यास तो आता तयार होता. ज्यासाठी तो आला होता ते काम त्याने संपविले होते. सर्व जगातील सर्व लोकांना ही चांगली बातमी सांगावयास येशूने शिष्यांना सांगितले. शिष्यांनी येशूला पृथ्वी सोडताना व स्वर्गात जाताना पाहिले. 2 देवदूत प्रगटले व शिष्यांना त्यांनी सांगितले, येशू ज्याप्रमाणे स्वर्गात गेला त्याप्रमाणे तो एक दिवस परत येणार. परत येण्याच्या वेळेपर्यंत येशू स्वर्गातच राहील. जे येशूवर विश्वास ठेवतात व त्याचे अनुसरण करतात त्यांच्यासाठी येशू स्वर्गात जागा तयार करीत आहे. तुमच्याविषयी काय आहे? तुम्ही येशूवर विश्वास ठेवून त्याला अनुसरणार काय? त्याला भेटावयास तुम्ही तयार आहात काय?